अध्याय 8वां श्लोक 27वां नैते श्रुति पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। ते वेळी म्हणितले हे नवे वाया अवचटे काय पावे देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गेची की। तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का जे दोरी सर्व वावो दोराची कडूनी। मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदका प्रति कही भासे ते भलते वा जैसे तैसे उदक चिकी। तरंगाकारे न जन्मेची न तरंग लोपे निमेची तेवी देही जे देहीची वस्तू जाहले। आता शरीराचे तयाची आठाई आड नाव ही उरले नाही तरी कोणे एके काळी काई निमे ते पाहापा। मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठो निके जावे जरी देश कालादी आघवे आपणची असे। आणि हा गा घट जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागले तरी गगना भेटे येरवी चुके। पाहेपा ऐसे हन आहे की तू आकारोची जाये येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी। ऐसिया बोधाचे नि सुरवाडे मार्गा मार्गांचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी। या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता तेतुलेनी सर्वकाळी साम्यता आपैसया होईल। मग भलतेथ भलते व्हा देह असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही। तो कल्पादी जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे माझी स्वर्ग संसाराचे लाघवे झकवेना। येणे बोधी येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे का जे भोगाते पेलोनी जाये निजरूपाये। पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा ते सांडणे मानूनी पांडवा डावली जो।
वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सम। भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे। न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी। ज्या पथ्यासहित नामस्मरण करायचं आहे त्याच्यामध्ये भावासहित नामस्मरण करायला हवं। संदेह न धरता भाव धरून अतिशय प्रेमानी टाहो फोडून नामस्मरण करायला हवं। संदेह कोणताही न राहता केलेल्या नामस्मरणाचाच लाभ होत असतो। तसंच नामस्मरण करत असताना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरण करणं कोणतीही साधना म्हणून नामस्मरण देखील अतिशय आवश्यक आहे। कारण नामस्मरणामध्ये येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून नीट पुढे घेऊन जाणारे एक सद्गुरूच असतात असं ज्ञानेश्वर महाराज या दोन अभंगांमध्ये म्हणतात। हे दोन अभंग आहेत त्याचे भावाच्या अंगाने असणारे जे चरण आहेत ते चरण मी आता तुमच्या समोर उच्चारले. पहिला अभंग असा आहे, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे, ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. आणि दुसरा अभंग आहे, जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वाघटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्णी टाहो नित्य फोडी, जात वित्त गोत कुळ शीळ मात, भजे का त्वरित भावना युक्त, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. भावाचा महिमा सांगणारे जसे हे अभंग आहेत, तसं नामस्मरणाचं पथ्य म्हणजे भावासहित नाम घेणं हे नामस्मरणाचं पथ्य आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो, कथा प्रेरक जरी असल्या तरी सतत कथा करत राहणं किंवा कथेमध्ये मरून राहणं किंवा कथा ऐकत राहणं एवढ्या गोष्टींनी प्रत्यक्ष साधना त्याच्या पुढे जाऊन काही केल्याशिवाय काही होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसंच अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, वाचाळता आत्मविश्वासाचा अभाव असून त्यामुळे असणारी वाचाळता ही एक अडचण असते. नेहमीच्या सामान्य जीवनामध्ये देखील ती अडचण असते, परमार्थी जीवनामध्ये देखील ती अडचण होऊन बसते. म्हणून वाचाळता टाकून नामस्मरण करावं असं नामस्मरणाचं पथ्य म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, सार आणि असार याचा विचार करत नामस्मरण करावं. त्याच्यामध्ये त्रिगुण हे असार आहेत, सत्व रज तम यांचं जीवन हे असारामध्ये येतं आणि निर्गुण हे सार आहे, निर्गुणातून त्रिगुण रूपी जीवन समोर आलेलं आहे. हे जे सार आहे ते सार सतत स्वीकारून नामस्मरण करावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आज जो विषय आहे तो भावाशिवाय देव समजत नाही, भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे, भावाशिवाय देव कळत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्थात नामस्मरण भावासहित करायला हवं, भावानीच परमात्मा प्राप्त होतो, भाव नसेल तर परमात्मा प्राप्त होत नाही. भाव जर असेल तरच कोणतीही गोष्ट प्राप्त होते, भाव नसेल तर कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. सामान्य शिक्षक शिक्षणामध्ये देखील शिक्षक शिकवत असताना जर तुम्ही मागं वळून पाहिलं तर ज्या शिक्षकांच्या ठिकाणी तुमचा भाव नव्हता त्यांचं शिक्षण तुम्हाला नीट घेता आलं नाही. त्यावेळेला कदाचित तुमच्या मनामध्ये भाव नसल्यामुळं ते जे शिकवतात त्या शिकवण्याकडे लक्ष लागलं नसेल. कदाचित कोणाच्या मनामध्ये ज्या शिक्षकांच्या विषयी भाव नसतो त्यांच्या शिकवण्याबद्दल देखील अश्रद्धा निर्माण होते. कदाचित एखादे शिक्षक जर तुम्हाला तसे भेटले असतील की ज्यांच्याबाबत तुमचा भाव नाही तर त्यांच्या शिकवण्याचं देखील परिपूर्णतेने ग्रहण तुम्ही करू शकला नसाल. एवढंच नव्हे तर कधी कधी ज्या शिक्षकांबद्दल अजिबात भाव नाही त्यांना वर्गात शिकवणं देखील मुश्किल करून सोडतात मुलं असं लक्षात येतं, त्यांना शिकवणं देखील कठीण होऊन जातं. विद्यार्थ्यांना गरज असल्यामुळे विद्यार्थी येऊन बसलेले असताना त्यांना त्या विषयाची गरज नसल्यासारखे ते वागत राहतात असं देखील कधी कधी लक्षात येतं. जर भाव असेल तर याच्या बरोबर उलटी गोष्ट घडते. म्हणून सामान्यत देखील भाव नसेल तर कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही आणि भाव असेल तरच कोणतीही गोष्ट प्राप्त होते असं लक्षात येईल. भाव याचा सामान्यतः अर्थ केला जातो श्रद्धा विश्वास, आणि खरोखरच एका अर्थाने जी गोष्ट आपल्याला माहीत नाही अशा गोष्टीबद्दल ती जाणून घेण्याबद्दल श्रद्धाच असावी लागते, विश्वासच असावा लागतो। हे जे शिक्षकांचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये देखील श्रद्धा आणि विश्वासच कमी पडला, म्हणून शिक्षकांच्या शिकवण्याकडे तितक्या भावानी पाहिलं गेलं नाही असं लक्षात येईल। जो ज्याच्या ठिकाणी भाव ठेवायचा तो जाणता आहे, त्याच्याकडून मला ज्ञान ग्रहण करायचं आहे अशा प्रकारचा जर विश्वास नसेल, तशा प्रकारची जर श्रद्धा नसेल तर उपयोग होत नाही। भगवंत असं म्हणतात की अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती। ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, आपलं आपल्याला कळत नाही, अज्ञानी आहे, आणि ज्याला समजतं त्याच्याकडून शिकावं हेही ज्याला कळत नाही, अश्रद्धधानश्च त्याच्यावर श्रद्धा देखील नाही, ज्याच्या मनामध्ये संशय येतो तर तो कधीही पुढे जाऊ शकत नाही, त्याचा नाशच होणार। अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती। संशय एकदा निर्माण झाला आणि अश्रद्धा निर्माण झाली की आपल्या स्वतःला ज्ञान नसलं तरी देखील ज्ञान संपादन करण्याची इच्छा नाहीशी होते आणि त्याचा नाश होतो असं भगवंत देखील सांगतात। म्हणून जाणत्याच्या वचनावर श्रद्धा असणं, विश्वास असणं हे भावाचं स्वरूप आहे। परमेश्वर सर्वांतरयामी आहे, सर्व साक्षी आहे, सर्व शक्तिमान आहे, याच्यावरच जर विश्वास नसेल तर परमेश्वराच्या विषयी भाव निर्माण होणं ही कठीण गोष्ट जाते। आपण जे हिरण्यकश्यपूचं उदाहरण पाहतो, इकडे प्रल्हाद म्हणजे त्याचाच मुलगा, त्याला अ ब क शिकवताना क हा शब्द आल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या। शिक्षकांना असं वाटलं याला काही होते की काय, राजाचा मुलगा, आणि रडायला लागला। तेव्हा तो असं म्हणाला की तुम्ही क म्हणाल्याबरोबर मला कृष्णाची आठवण झाली, आणि जेव्हा त्याचं हे वेड हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की मी राजा असताना, सत्तावान असताना, सत्ताधीश असताना, माझ्या आज्ञेप्रमाणे सगळं घडतं असं असताना जो दिसतही नाही त्याच्यावर एवढा भाव ठेवण्याची आवश्यकता काय। खरं भांडण हे होतं, मी सर्व सामर्थ्यवान आहे, सर्व सत्तावान आहे, जर भाव असेल तर आहे, जर भाव नसेल तर नाही, याच्यातून त्यांच्यातला एकूण मानसिक वैचारिक संघर्ष विकोपाला गेला, मुलगा आणि वडील यांच्यामधला। म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी देखील अशी श्रद्धा आणि विश्वास, कारण आपल्याला जेव्हा समजत नाही तेव्हा श्रद्धा ठेवण्याखेरीज दुसरा मार्ग नसतो। एकतर स्वतःचं तरी ज्ञान पाहिजे किंवा जे ज्ञानी आहेत त्यांच्या वचनावर श्रद्धा तरी पाहिजे, आणि हे सर्व शिक्षणात जसं लागू आहे। एकदम ज्ञान कोणालाही होत नसल्यामुळं जो ज्ञानी समजला जातो त्याच्यापासून श्रद्धापूर्वक शिक्षण घेणं हेच कर्म प्राप्त आहे, तेच परमार्थामध्ये लागू होत असल्यामुळं श्रद्धेनी आणि विश्वासानेच पुढे जायला लागतं। संशयाचा त्याग करूनच पुढे जायला लागतं। ज्ञानेश्वर महाराज इथं तेच सांगतायत की भावे विण देव न कळे निस्संदेह, संदेहरहित ज्ञान भावाशिवाय होणार नाही। न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, भाव कधीही सोडू नकोस आणि संदेह मात्र सोडून दे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। हा भाव ही गोष्ट नक्की आहे काय, हा भाव निर्माण होतो का, हा भाव जर आमच्यापाशी नसेल तर तो आणायचा कसा, असे प्रश्न या वचनांमधून निर्माण होतात। भाव ही समुच्चयात्मक गोष्ट आहे, प्रथम तुम्ही लक्षात घ्या. आमच्यापाशी जी अंतर इंद्रिय आहेत, ज्याला अंतःकरण असं म्हणतात, आत असलेली इंद्रिय, करण म्हणजे इंद्रिय, आत असणारी काही इंद्रिय आहेत, यांच्यावर आमचा सगळ्यांचाच विश्वास आहे. जसं बुद्धी हे आत असणारं इंद्रिय आहे, बाहेर ते दिसत नाही, मन हे आत असणारं इंद्रिय आहे, चित्त आत असणारं इंद्रिय आहे, अहंता आत असणारं इंद्रिय आहे, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून ज्या भावभावना समजतात ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये, तेही आतच असणारं इंद्रिय आहे. याला अंतःकरण पंचक असंच म्हणतात. हे कार्यावरून समजतं, जसं इलेक्ट्रिसिटी दिसत नाही पण पंखे बंद पडले, दिवे गेले की इलेक्ट्रिसिटी गेली असं आपण म्हणतो. ते दिसत नाही पण अदृश्य पण कार्य करणारी शक्ती आहे. तसं आमच्या आत असणारी कार्य करणारी शक्ती आहे, ती मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी, चित्ताच्या अंगानी, अहंतेच्या अंगानी, अंतःकरणाच्या अंगानी काम करत असते. आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी या अंतर इंद्रियांचा, अंतःकरणाचा आम्ही उपयोग करत असतो. आम्ही बुद्धीचा उपयोग करतो कार्यावरून, आणि हे सगळं स्पष्ट दिसतं. एक व्यक्ती आपल्याशी बोलते आहे, ती ज्या पद्धतीने बोलते त्या पद्धतीने तिची बुद्धी कशी आहे हे समजतं, बुद्धिमान आहे हे लक्षात येतं. त्याचं जर मन चांगलं नसेल तर लक्षात येतं की मन चांगलं नाहीये या व्यक्तीचं. त्याचं चिंतन देखील प्रगट होतं आणि चित्त कसं आहे ते समजतं. या सगळ्या गोष्टी बाह्यतः कार्यावरून समजतात. भाव हा शब्द जेव्हा निर्माण होतो तेव्हा या सगळ्यांचा समुच्चयात्मक परिणाम म्हणून गोष्ट निर्माण होते, त्याला भाव असं म्हणतात. ज्या ठिकाणी भाव असतो त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला असं वाटतं की आपल्या ठिकाणी भाव नाही, त्याच्या ठिकाणी देखील भाव असतो. तो फक्त म्हणत असतो परमार्थामध्ये भाव नाहीये. भाव नाहीये असं जेव्हा म्हणतो एखादा माणूस, तेव्हा तो कोरडा आहे असा त्याचा अर्थ नसतो. परमार्थाच्या ठिकाणी भाव कसा ठेवायचा याचं ज्ञान त्याला अजून नीट आलेलं नसतं, हे त्याला नीट जमलेलं नसतं, नीट समजलेलं नसतं. भाव नाही असं शक्य नाही. भगवंत म्हणतात की श्रद्धाम योयम पुरुषहा योय श्रद्ध एव सहा. अश्रद्धा असा मनुष्य शोधून सापडणार नाही. हा संबंध जगत विश्वच श्रद्धामय तेनी भरलेलं असं आहे. तुम्ही पहा की तुम्ही भाड्याच्या जागेत राहता. कदाचित तुमच्यापैकी कोणाला भाड्याच्या जागेत राहण्याचा कधी काळी अनुभव आला असेल. आता जरी तुम्ही ओनरशिप मध्ये असाल, कोणाला नसेलच, सोडून द्या, पण जो भाड्याच्या जागेत कधी राहिलेला आहे तर त्याला कायम माहीत असतं की ही जागा आपली नाहीये, ही जागा आपण भाड्याने घेतलेली आहे, याचा मालक वेगळा आहे, हे तुम्हाला कायम माहीत असतं, राहत असताना माहीत असतं. आणि जर प्रसंगवशात तीच जागा तुम्ही विकत घेतली तर त्याच जागेत राहत असताना, पूर्वी भाडं देऊन राहत असताना तुमची जी मनाची आणि सर्व एकूण स्थिती होती ती, आणि ती विकत घेतल्यानंतर राहत असताना तुमच्या अंतर इंद्रियांची स्थिती, याच्यात बदल होतो. याला भाव असं म्हणतात. जो बदल होतो त्याला भाव असं म्हणतात. तुम्ही म्हणता आता ही माझी स्वतःची जागा झाली, आता कोणी मला इथून उठवणार नाही. आणि भाड्याची जागा होती तेव्हा कोण उठवणार होतं? किती भाडेकरूंच्या बाजूनी कायदेत, काहीच तुमचं कोणीच काही करू शकत नव्हतं. तरी देखील तुम्हाला असं वाटत होतं की ही भाड्याची जागा आहे, ही माझी स्वतःची जागा नाही. आणि तीच जागा तुम्ही खरेदी केल्यानंतर काय नक्की फरक पडला? तुमच्या भावात फरक पडला. तुम्हाला असं वाटायला लागलं की आता ही माझी जागा झाली आणि हा जो भावात फरक पडला तो तुमच्या सगळ्या अंतर इंद्रियांनी मान्य केला म्हणून पडला. तुमच्या बुद्धीला समजलं, तुमच्या चित्ताला समजलं, ज्याच्यात चिंतन चालू होतं की अजून माझी जागा झाली नाही त्या चित्ताला समजलं, तुमच्या मनाला समजलं. तुमची जी एक सूक्ष्म अहंता आहे ती अहंता देखील सुखावली गेली. ती आधी दुखावलेली होती की माझ्या मालकीची जागा नाही, ती अहंता सुखावली गेली. तुमच्या अंतःकरणामध्ये माझी जागा म्हणून काही एक भावभावना निर्माण झाल्या, एवढा फरक पडला. याला भाव असं म्हणतात. आणि हा एवढा भाव प्रत्येकापाशी असतो, असं होणं शक्य नाही की त्याच्यापाशी भाव नाही. लोभी मनुष्य आहे म्हणजे आपण नॉर्मल मनुष्य असतो त्याच्यापेक्षा जास्त पैशाची आस असणारा त्याला लोभी धरलं जातं. तशी पैशाची आवश्यकता प्रत्येकाला समजते, पण जो लोभी आहे हा लोभी हा शब्द विशेष त्याच्या आस्थेचा द्योतक म्हणून समजला जातो, म्हणून लोभी मनुष्य असं म्हटलं. पैसे मिळाल्यानंतर सामान्य माणसाची जी भावना असते त्या भावनेपेक्षा लोभी माणसाची काही विशेष भावना निर्माण होते. त्याच्यापाशी असतील पुष्कळ, त्याच्या तिजोरीत पुष्कळ पैसे असतील, 1 कोटी रुपये असतील, पण त्या 1 कोटीमध्ये अजून 10 लाख येऊन पडले की लोभी माणूस अजून सुखी होतो. हे जे अजून सुखी होणं आहे ते अंतर इंद्रिय सुख देतात, बस बाकी काही नाही. भाव त्याच्यापाशीही असतो पण तो भाव वेगळ्या गोष्टींबद्दल असतो. भाव नसलेला मनुष्य नाही. म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भावे विण देव न कळे निसंदेह, तेव्हा तुम्हाला ते सांगत असतात की तुमच्या मनाला समजलं पाहिजे. आवश्यकता तुमच्या मनाला समजली पाहिजे, आवश्यकता तुमच्या बुद्धीला समजली पाहिजे, आवश्यकता तुमच्या चित्ताला समजली पाहिजे, आवश्यकता तुमच्या सूक्ष्म अहंतेला समजली पाहिजे, आवश्यकता तुमच्या अंतःकरणाला समजली पाहिजे. याचा समुच्चयात्मक परिणाम म्हणून भाव ही गोष्ट आहे. आणि जेव्हा याच्यातली कोणतीही एक गोष्ट कमी असते तेव्हा दुसऱ्याला म्हणायला लागत नाही, तुम्हीच कबूल करता की माझ्यापाशी भाव नाही. मी असं धरतो की तुम्ही जेव्हा म्हणता की माझ्यापाशी भाव नाही तेव्हा तुम्हाला सुधारण्याची आवश्यकता आहे. कसं सुधारायचं ते बघा, या निरूपणांमधून तुम्हाला समजेल, संतांच्या वचनांवरून तुम्हाला समजेल, पण तुम्हाला निश्चित आवश्यकता आहे. त्याचं कौतुक करू नका, माझ्यापाशी भाव नाही याचं. कधी कधी भावापेक्षा बुद्धीचं कौतुक जास्त व्यक्ती करते आणि असं म्हणते की आम्ही म्हणजे आम्ही सगळी गोष्ट बुद्धीनी तपासून पाहतो. म्हणजे तू एकांगानी तपासून पाहतोयस, तू मोठा नाहीयेस. ज्याच्यापाशी भाव आहे त्याच्यापाशी बुद्धी नाहीये असा अर्थ नाहीये. त्याची बुद्धी देखील काम करते, त्याचं मन देखील काम करतं, त्याचं चित्तही काम करतं, त्याचं अंतःकरणही काम करतं, त्याबाबत तू खुजायस असा त्याचा अर्थ आहे. बुद्धीच्या बाबत जो अहंता मिरवतो तर तो मनुष्य थोडा कमी आहे. तो भाव असलेल्या लोकांना सरसहा असं सांगतो की आम्ही बुद्धीनी काम करणार आहेत, आम्ही असं भावानी पाहणारे नाही. जरा उलटी पद्धत जगामध्ये चालू आहे. भाव कधी निर्माण होतो? विनोबा म्हणतात की मी प्रवासाला चाललेला होतो आणि तो गंगेवरून जाणारा लांब लचक पूल रेल्वेचा, त्या पुलावरून जाताना एका खेडूतानी मोठ्या भावानी भक्तिभावानी तिला नमस्कार केला, आपल्या खिशातून 2 पैसे काढले आणि गंगेला अर्पण केले. आणि समोर बसलेला एक मनुष्य म्हणाला की या देशातल्या लोकांचा हा वेडगळपणा कधी जाईल कोण जाणे. वेड्यासारखा खिशात हात काय घातला, त्या नदील नमस्कार काय केला आणि 2 पैसे काय टाकले. ते म्हणतात की हे जे त्या व्यक्तीचे उद्गार होते हे केवळ बुद्धीनी त्याच्याकडे पाहणं, कारण त्याच्या दृष्टीने नदी म्हणजे पाणी, पाणी म्हणजे H2O, बस याच्या पलीकडे जायला तो तयार नाही. आणि ज्यांनी भावानी पाहिलं त्यांनी ही हिमालयातून उगम पावली, ऋषी मुनींपासून सर्वांनी हिला पवित्र समजलं, हिच्या काठी किती लोक सुजलाम सुफलाम करते, ही माऊली आहे, हिचे आपल्यावर उपकार आहेत, असं त्याच्या मनात आलं आणि त्यांनी 2 पैसे टाकले. याची तुम्ही टिंगल नाही करू शकत. उलट जो H2 आहे एवढ्या भावनेने त्याच्याकडे पाहतो, एवढ्या बुद्धीने जो पाहतो, त्याच्यापेक्षा असं जास्तच व्हॅल्यू ऍडिशन भावामध्ये आहे. जेव्हा एक स्त्री, सगळ्या स्त्री आहेत, पण तुमची आई असते तेव्हा फरक पडतो का? पडत नाही. याला भाव असं म्हणतात. हा भाव प्रत्येकाच्या ठिकाणी असतो असं मला तुम्हाला सांगायचंय. स्त्री आणि तुमची बहीण याच्यात फरक असतो की नाही? पुरुष आणि तुमचे वडील याच्यात फरक असतो का नसतो? तुमच्या मनाला माहीत असतं, तुमच्या चित्ताला माहीत असतं, तुमच्या बुद्धीला माहीत असतं, तुमच्या अंतःकरणाला माहीत असतं. असं असल्यामुळं त्या ठिकाणी एक विशेष ज्ञान प्राप्त होतं. जे बुद्धीचं ज्ञान आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचं समाधान होतं. पंढरपूरला गेल्यानंतर किंवा आळंदीला गेल्यानंतर काही लोक म्हणतात की काय ते हार पडले, ते अस्वच्छता होती, तिथं झुरळ फिरत होती, 1-2 उंदीर मी इकडून तिकडे जाताना पाहिले, तिथं पाऊल ठेवता येत नव्हतं, काय ती गजगज सगळी ओलं झालेलं. आणि एक म्हणतो की काय दर्शनाने सुख झालं, कसं बरं एवढ्याच याच्यात सुख कसं झालं त्याला अशीच सगळी परिस्थिती असताना? कारण तो असं पाहतो की संजीवन समाधी ज्यांनी घेतली वयाच्या 22व्या वर्षी, जिथं जीवन सुरू झालं असं देखील मानलं जात नाही, तिथं जीवन ज्यांनी आपलं परिपूर्ण होऊन संपवलं, केवढा मोठा ग्रंथ लिहिला, त्यांचा केवढा मोठा उपकार आमच्यावर आहे. ते अजून तिथं आहेत. आता उंदीर दिसत नाही, झुरळ दिसत नाही, ते हार दिसत नाहीत, काही दिसत नाही. हे पाहणं हे नेहमीच्या पाहण्यापेक्षा कमी धरायचं का जास्त धरायचं? ज्यांनी तुम्हाला समाधान होतं, तुम्ही लोभी आहात आणि तुम्हाला पैशामुळे समाधान झालं, ते कमी धरायचं का जास्त धरायचं? भाव सगळीकडेच आहे, पण कोणत्या भावाने तुम्हाला जीवनात लाभ होणार आहे? माग एक क्वचित असं व्हायचं की मी केंद्रातून घरी आलो आणि टीव्ही लावला की एक सिरियल चालू असायची, ते कालीगंज की बहू म्हणून एक ती सिरियल होती, फार सुंदर बंगाली एका कादंबरीवर अशी आधारित होती. त्या सावकारांनी आपल्या मुलाला इतकं तयार केलेलं होतं पैशाच्या बाबत की तो मुलगा त्या तऱ्हेने तयार झाला. त्याची बाई बायको होती ती अतिशय भाविक होती, तिला ते पसंत पडायचं नाही की लोकांचे सामान सुमान आणलेलं आहे, त्यांनी कर्ज फेडलं नाही म्हणून ते येऊन विनवण्या करतायत, त्यांना हकलून दिलं जातंय. पण तो मुलगा इतका तयार झालेला होता की हा सावकार आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की असा असा दुर्धर आजार त्याला झालेला आहे, खर्च होईल, वाचण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा त्यांनी मनोगत असं हे केलं की खर्च होईल आणि वाचण्याची शक्यता कमी आहे तर आत्ताच संपून टाकूया, म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना गळा दाबून मारलं आणि ते या सुनेनी खिडकीतून पाहत होती. कारण जिथं उपयोग नाहीये आणि पैसे खर्च होणार आहे त्याचा उपयोग काय, काय काय फायदा काय? यांच्याकरता खर्च करण्याचा नक्की फायदा होणार आहे काय? म्हणजे पैसे साठतायत आपले आणि खर्च होणार नाहीत ही भावना इतकी पराकोटीची गेली ती सुखच देत होती ना त्याला, पण ते सुख खरोखर योग्य आहे का? म्हणून भावानी सुखच मिळत असतं, पण या भावानी जे सुख मिळतं ते सुख तुम्हाला तुमचं जीवन पार बदलून टाकतं। म्हणून जीवनाकडे पाहण्याच्या, कुठल्याही घटनेकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत। एक बुद्धीनी पाहण्याची अशी दृष्टी आहे आणि दुसरी म्हणजे हृदयातून पाहण्याची एक दृष्टी आहे। बुद्धीनी पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी पाण्याला केवळ H2O म्हणते। व्यवहार म्हणून आपण जिथं राहतो त्या परिसरावरती केवळ व्यवहार म्हणून प्रेम करते आणि भावानी पाहणारी जी दृष्टी असते ती त्याच भूमीला मातृभूमी म्हणते। पण ही जी बुद्धीनी पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी भावाच्या बाबत अगदीच अंध असते, ही अडचण आहे। अगदीच तिला दिसत नाही असं होऊन जातं, तिला काहीच समजत नाही त्याबाबत। आणि असंही असण्याची शक्यता आहे की भावानी पाहण्याची दृष्टी आहे, त्या दृष्टीच्या ठिकाणी भावनेचा, इथं भावना हा शब्द मी थोडासा मनबुद्धीचा विकार म्हणून वापरेन, ती अगदीच विचार करायला तयार नसते। असंही असू शकतं, जसा तो खेडूत, काही काही भावना या इतक्या घोटून घोटून तयार झालेल्या असतात की त्याच्याबद्दल विचार करण्याची आता आवश्यकता राहिलेली नसते। जसं गंगा ही माता, काही विचार करायचा प्रश्न नाही, कोणतंही पाणी डोक्यावर घेतलं तरी जय गंगे असं म्हणून स्नान करणं, ही एक भावाची दृष्टी आहे। या भावाच्या दृष्टीच्या वेळेला बुद्धीचे डोळे अगदीच बंद असतात, अगदीच। आणि बुद्धी जेव्हा काम करत असते, काही काही व्यक्ती अशा असतात बुद्धीचेच डोळे उघडलेले असतात, तेव्हा भावाची दृष्टी अगदीच अंध झालेली असते, तिला काहीच कळत नसतं। पण इथं मात्र जो भाव म्हणून शब्द वापरलेला आहे त्या भावामध्ये बुद्धी देखील आहे, मन देखील आहे, चित्त देखील आहे, अहंता देखील आहे। त्या अहंतेला देहाअहंतेचा वीट आलेला आहे, अशी अहंता आहे। आणि अंतःकरण देखील आहे। अशा सगळ्या अंतर इंद्रियांना जर आपण एकाच दिशेने सन्मुख केलं तर निर्माण होणारी वस्तू म्हणजे भाव ही आहे। आणि ती जेव्हा जेव्हा निर्माण होते तेव्हा तेव्हा तुम्हाला थोडंसं पलीकडचं दिसायला लागतं। जसं स्त्रीच्या पलीकडे तुम्हाला बहीण दिसायला लागते, पुरुष याच्या पलीकडे तुम्हाला भाऊ दिसायला लागतो, तसं दिसायला लागतं। जे जगत आहे त्याच्या पलीकडे असणारा परमात्मा दिसायला सुरुवात होते, जो दगड आहे त्याच्या पलीकडे देव दिसायला सुरुवात होते, ही भावाची करामत आहे। सगळ्यांचं जर असं सहकार्य तुम्हाला मिळालं आंतर इंद्रियांचं तर ही गोष्ट प्रगट होते जीवनात। आणि ज्ञानेश्वर महाराज ते सांगतायत, भावे विण देव न कळे निस्संदेह। आणि जेव्हा अशी ही भावाची भाषा असते तेव्हा प्रेम प्रगट होतं। प्रेमाची टिंगल करू शकत नाही तुम्ही। प्रेम जेव्हा प्रगट होतं तेव्हा तो भावाचा प्रांत असतो, म्हणून प्रेम प्रगट होतं। बुद्धीची भाषा असते तेव्हा तर्क प्रगट होतो। दोन्हीची जीवनाला आवश्यकता आहे, पण बुद्धी जर इतरांबरोबर समाविष्ट झाली तर जे निष्पन्न होतं त्याला भाव असं म्हटलं जातं। म्हणून भगवंतांनी देखील बुद्धीच्या एक घर पलीकडे भावाला नेऊन ठेवलेलं आहे। नास्ति बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांती अशांतस्य कुत सुखम, असं विचारतात ते। जो ज्याचं जीवन युक्त नाही. युक्त याचा एक अर्थ असा आहे की मन बुद्धी चित्त अंतकरण अहंकार या सगळ्या गोष्टी एका दिशेने ज्याच्या काम करत नाहीत त्याचं जीवन अयुक्त. मग त्याला जरी बुद्धी असली तरी नाही असं म्हणायला पाहिजे. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य. अयुक्त याचा अजून एक अर्थ असा की ज्याचं जीवन अद्वा तद्वा भविष्यती असं आहे. काहीच नियम नाही. कधी झोपेल नियम नाही, कधी उठेल नियम नाही, कधी खाईल नियम नाही, कधी फिरेल नियम नाही. असं बेताल जे जीवन आहे, गैरशिस्तीचं जे जीवन आहे, ते जीवन म्हणजे आयुक्त जीवन. असा तर अर्थ आहेच, पण हे आयुक्त जीवन देखील या अंतर इंद्रियांचाच परिणाम आहे. तर जी बुद्धी असते ती बुद्धीच नाही असं भगवंत म्हणतात. नास्ती बुद्धी आयुक्तस्य. आणि आयुक्त आहे म्हणून जशी बुद्धी नाही तशी आयुक्त आहे म्हणून भावना देखील नाही. भावना नाही म्हणून शांती नाही, आणि शांती नाही म्हणून सुख नाही. म्हणून सुखाची व्याख्या या श्लोकात निर्माण होते ते म्हणजे युक्तीचं जर जीवन असेल, सगळ्या बाजून नियमित नियंत्रित उत्तम उत्कृष्ट, ज्याची अंतर इंद्रिय देखील एकाच दिशेने काम करतायत अशी, आणि तीही भव्य दिव्य अशी, अशा ध्येयाची, जसं परमेश्वर प्राप्ती अतींद्रिय काही प्राप्त करायचं आहे अशी, तर मग त्याला बुद्धी आहे असं म्हटलं पाहिजे आणि त्यालाच भावना आहे असं म्हटलं पाहिजे. मग बुद्धी आहे आणि शिवाय भावना आहे याचा अर्थ बुद्धी आहे, पण मन चित्त अंतकरण अहंता देखील अनुकूल झालेली आहे, म्हणून त्याचा समुच्चयात्मक परिणाम म्हणून भावना आहे. मग शांती आहे आणि मग सुख आहे. आणि सुख आणि शांती हेच जीवनाचं इति कर्तव्य आहे. आपण सगळा उपद्व्याप करतो ते सुखाकरता आणि शांती करता. म्हणून भावाला प्राधान्य जर द्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. या सुधारायची इच्छा आहे, पण ऐन वेळेला आपल्याला कोणीतरी एक दगा देतो अशी आपली परिस्थिती राहते. म्हणजे कदाचित आपला तर्क ऐन वेळेला दगा देतो, आपल्याला भावाच्या अंगाने असणारा तर्क वेडगळपणाचा वाटायला लागतो. कदाचित एखाद वेळेला विकार दगा देतात. कदाचित मन दगा देतं. एखादीच गोष्ट चांगली असून चालत नाही. आमच्या नात्यात एक तो गेला होता, माझा भाऊच होता लांबचा, तर तो सगळ्या बाजूंनी चांगला होता, पण त्याचं जीवन अनियंत्रित होतं आणि त्याला व्यसन होतं. तर सगळे त्याच्याबद्दल म्हणायचे की तो मनानी फार चांगला आहे, पण तेवढ्यानी नाही ना चालत. त्याची बुद्धी त्याला घेऊन जाते तिकडं, प्यायला त्याला काय करणार. म्हणून सगळ्या गोष्टी उपयोगाला येतात, सगळं चांगलं पाहिजे, फार दिलदार आहे. म्हणजे एकाच बाजूनी तुम्ही एका माणसाची स्तुती करायची तर बोलू शकता, पण जीवन हे सर्वांगानी असतं. म्हणून नुसतं मन चांगलं आहे म्हणून नाही चालत, नुसती बुद्धी चांगली आहे म्हणून नाही चालत, टिकू नाही शकत मनुष्य. म्हणून या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने काम करणं, त्यांनी भाव निर्माण होतो. मग विचार करायला लागत नाही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या तिथं डोकं ठेवताना, कारण बुद्धीने आधीच ठरवलेलं असतं की पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. जिथं तुकाराम महाराज म्हणतात तिथं तू काय तुकाराम महाराजांपेक्षा मोठा आहेस? तू कोण स्वतःला समजतोस? असं बुद्धीनी स्वतःला आधीच विचारून ठेवलेलं आहे, त्यामुळे मग तिथं बुद्धी शरणागत व्हायला काही अडचण येत नाही. मनाने आधीच ठरवलेलं आहे काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये, संसार किती करायचा आहे, पैसे किती मिळवायचे आहेत, मान किती मिळवायचा आहे, त्याच्यात खरा अर्थ किती आहे, आधीच ठरवलेलं आहे, त्यामुळे मग काही अडचण येत नाही. अशा सगळ्या बाजूंनी ज्यांनी जीवन नियंत्रित करत आणलेलं आहे त्याच्या ठिकाणी निर्माण होणारी वस्तू म्हणजे भाव आहे. भावे विण देव न कळे निस्संदेह, आणि भावाशिवाय याचा अर्थ याच्यातली एक तरी गोष्ट जर उणे असेल तर भाव नाही निर्माण होऊ शकत. यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे, सद्गुरूंचं वर्णन करताना वेगळ्या संदर्भात आलेली ओवी आहे. ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा एवढे गुण सद्गुरूंपशी असावेत असं समर्थ सांगतात. यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरूंपाशी. त्यांच्यापाशी ज्ञान आहे का? आहे. वैराग्य आहे, भजन आहे, स्वधर्म कर्म आहे, साधन करतात की नाही? कामी पूर्ण झालो म्हणून साधना नाही करत, नाही साधनाही करतात. कथा हो, कथा देखील ऐकून त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, सांगताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. निरूपण म्हणजे अद्वैत, अद्वैतात रमू शकतात का? हो, रमू शकतात. श्रवण, आता आम्ही झालो, आम्हाला श्रवणाची काय आवश्यकता म्हणत नाहीत, श्रवणही करतात. मनन करतात, नीती सांभाळतात, न्याय सांभाळतात, मर्यादा मर्यादेने राहतात, तर सद्गुरू समर्थ म्हणतात. यामध्ये एक उणे असे, एक जरी नसेल तरी मग कठीण होऊन जाईल, मग सद्गुरू नाहीत. तसं मन बुद्धी चित्त अहंता देखील मूळ अहंतेला म्हणजे परमात्म्याला जाण्याला उत्सुक, बाह्य अहंतेचा त्याग आणि अंतःकरणात उत्तम भावभावना, याच्यात एक जर उणे असेल तर भाव नाही निर्माण होऊ शकत, आणि भावाशिवाय देव निश्चित प्राप्त नाही होणार, निस्संदेह शक्यच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भावे विण देव न कळे निस्संदेह, निस्संदिग्ध ज्ञान, न डळमळणारं असं ज्ञान हे जर प्राप्त व्हायचं असेल, कधीही अविचल अडोल असं ज्ञान, तर भावानीच प्राप्त होईल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणून भावासहित नाम घेणं हेच नामस्मरणाचं पथ्य आहे. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्णी टाहो नित्य फोडी. आणि जर भाव असेल तर टाहो फोडायला काहीच अडचण येत नाही, सहज. नाम घेतलं आणि डोळ्यात पाणी आलं, काहीच अडचण नाही. पण ही गोष्ट देखील शास्त्रीय आहे. शास्त्रीय अशी आहे की ही सगळी अंतर इंद्रिय आणि बाहेरची इंद्रिय अर्थात सगळे सुसंगत आहेत त्या गोष्टीला, म्हणून हे घडतं. एरवी हे घडणार नाही, म्हणून हे कसं घडेल याचा विचार तुम्ही करावा आणि ते तुमच्या जीवनात घडवावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. गुरुविण अनुभव कैसा कळे, असं जाता जाता अजून एक गोष्ट ते विचारतायत. नामस्मरण करत असताना गुरु सद्गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली नामस्मरण करावं, ते मात्र एवढा एक चरण राहिला जो आता मला घ्यायचा होता, पुढच्या वेळेला मी घेईन आणि मग त्याच्या पुढचा अभंग आपण पाहूया. पण अतिशय महत्वाचा, आपल्याशी संबंधित, आपल्या अडचणींशी संबंधित, आपल्या पारमार्थिक प्रगतीशी संबंधित अशी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलतायत की जेणेकरून काही ना काहीतरी निश्चय आपल्याला या सगळ्या विषयाबद्दल करणं आवश्यक आहे हे लक्षात येईल. जर परमार्थामध्ये चार पावलं पुढे टाकायची असतील तर कशा कशाची गरज आहे, कशा सकट करायला हवं हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आपण हे नुसतं ऐकत नाही आहोत, आपल्याला आपलं जीवन खरंच घडवायचंय, प्रामाणिकपणाने घडवायचंय, म्हणून आपल्याला हे सगळं सांभाळत तंत्र साधना करायची आहे. हे तितकंसं कठीण देखील नाही, पण त्याच्याविषयी जर जागृती निर्माण झाली नाही तर कठीण आहे. जागृती आणण्याचं काम फक्त संत आपल्या बाबत करून राहिलेले आहेत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.
नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय गुरु।